आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या व्यावसायिक ग्राहकांना आजपासून गॅस पुरवठा सुरू। घरगुती ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा नसल्याचं सरकारचा पुनरुच्चार। घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या नोंदणीसाठी शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांचं अंतर ठेवणं बंधनकारक। रेशन दुकानांवर रॉकेलची विक्री सुरू। पालकांचं पद आणि प्रतिष्ठा वगळून केवळ उत्पन्नाच्या आधारे ओबीसी आरक्षणातला क्रिमिलियर दर्जा ठरवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। शेजारी देशांवरचे हल्ले सुरूच ठेवण्याचा इराणचा नवनियुक्त सर्वोच्च नेत्यांचा इशारा। आणि इथिओपियामध्ये भूस्खलनात 50 जणांचा मृत्यू, 1,625 लोक बेपत्ता। देशातल्या व्यावसायिक ग्राहकांना आजपासून गॅस पुरवठा सुरू झाला आहे अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज लोकसभेत दिली। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
साठेबाजी तसंच काळा बाजार टाळण्यासाठी व्यावसायिक वापराच्या सिलिंडरवर सरकारनं निर्बंध लादले होते। आता राज्य सरकारनं दिलेल्या यादीनुसार व्यावसायिकांना सिलिंडर दिली जातील। सध्या मासिक सरासरी गरजेच्या 20% गॅस पुरवठा केला जाईल अशी माहिती पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली। किरकोळ ग्राहकांसाठी पेट्रोल डिझेल गॅस यांचा कुठलाही तुटवडा नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। घरगुती गॅस सिलेंडरची नोंदणी केल्यावर पूर्वीप्रमाणे सरासरी 2.5 दिवसात सिलेंडर घरपोच दिले जातं। एकदा सिलेंडर घेतल्यावर पुढच्या सिलेंडरच्या नोंदणीसाठी शहरी भागात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांचं अंतर ठेवण्याचा नियम लागू केल्याची माहिती त्यांनी दिली। रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थांना अखंडित गॅस पुरवठा केला जात आहे अशी माहिती पुरी यांनी दिली। याशिवाय देशभरातल्या रेशन आणि किरकोळ विक्री सुरू असलेल्या दुकानांवर रॉकेल पुरवठा नियमित करण्यात आला आहे। त्यासाठी 40,000 किलोलिटर अतिरिक्त रॉकेल वाटप करण्यात आल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयानं दिली आहे। हॉटेल आणि रेस्टॉरंटना बायोमास, आरडीएफ पेलेट्स तसंच केरोसिन किंवा कोळशाचा पर्यायी इंधन म्हणून 1 महिन्यासाठी परवानगी द्यावी असा सल्ला पर्यावरण मंत्रालयानं राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे। होर्मुझमधून येणाऱ्या तेल पुरवठ्यापेक्षा जास्त तेल पुरवठा देशाला इतर स्रोतांकडून केली जाते, त्यामुळे भारतात कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होत आहे। इतिहासातल्या सर्वात मोठ्या कच्च्या तेलाचा संकटाचा सामना देश करतो आहे। अफवा पसरवण्याची ही वेळ नसून अशा परिस्थितीचा सर्वांनी एकोप्यानं सामना करावा असं आवाहन पुरी यांनी केलं।
रशियाकडून 30 दिवसांसाठी तेल खरेदीची परवानगी अमेरिकेनं भारताला दिल्याच्या मुद्द्यावरून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज टीका केली। कोणत्याही देशासाठी ऊर्जा सुरक्षा हा महत्वाचा मुद्दा असतो, अशावेळी आपण कोणाकडून तेल विकत घ्यावं किंवा घेऊ नये हे दुसऱ्या देशांनी ठरवणं गंभीर असल्याचं ते म्हणाले। त्यानंतर त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावर काही टिप्पणी केल्यानं सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना विषयापासून न भरकटण्याचा सल्ला दिला। राहुल गांधी यांच्या टिप्पणीवर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीही आक्षेप घेतला। एलपीजीच्या तुटवड्यासंदर्भात बोलण्यासाठी त्यांनी सभापतींकडे परवानगी मागितली होती, मात्र तो विषय सोडून ते इतर विषयांवर बोलू लागले हे संसदेच्या नियमांचं उल्लंघन असल्याची टीका संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केली। संसदेचं कामकाज भरकटवणं आणि देशाची निंदानारस्ती करण्याचे प्रयत्न राहुल गांधी करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले। लोकसभेत आज चालू आर्थिक वर्षासाठीच्या पुरवणी अनुदान मागणीवर चर्चा झाली। यामध्ये 61 अनुदानं असून त्यामुळे सरकारी तिजोरीवर 2,81,000 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे। चर्चेला सुरुवात करताना जगदंब पाल यांनी चर्चेला सुरुवात केली। सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती बॅरलमागे 88 रुपयांहून 119 रुपयांवर गेल्याचं त्यांनी सांगितलं। समाजवादी पार्टीचे खासदार राम शिरोमणी वर्मा यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करत खासदारांचा सध्याचा निधी 5 कोटी रुपयांहून 25 कोटी रुपये करण्याची मागणी यावेळी केली। आखाती देशांमधल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी, देशहितासाठी काम करायला विरोधी पक्ष तयार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या। पालकांचं पद आणि प्रतिष्ठा वगळून केवळ पालकांच्या उत्पन्नाच्या आधारे ओबीसी आरक्षणातला क्रिमिलेअर दर्जा ठरवता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला। सरकारी नोकरीतल्या अधिकाऱ्यांच्या मुलांना क्रिमिलेअर दर्जा दिला जातो, मात्र सरकारी अंगीकृत उपक्रमांमधल्या समकक्ष कर्मचाऱ्यांच्या मुलांना किंवा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मुलांना क्रिमिलेअर बाहेर ठेवलं जातं। हा भेदभाव असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। सनदी सेवा परीक्षांकरिता ओबीसी आरक्षणाचा लाभ मागणाऱ्या उमेदवारांच्या पात्रतेविषयी दाखल झालेल्या याचिकांवर दिल्ली, मद्रास आणि केरळ उच्च न्यायालयांनी दिलेले निर्णय कायम ठेवत याबाबत केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिका न्यायालयानं फेटाळून लावल्या. देशातल्या सहकारी दूध उत्पादक संस्थांच्या सदस्य नसलेल्या सर्व दुग्ध उत्पादकांनी लवकरात लवकर आवश्यक नोंदणी करण्याच्या आणि परवाना मिळवण्याच्या मार्गदर्शक सूचना FSSAI अर्थात अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणानं दिली आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या अनेकांकडे परवाना नसल्याचं आढळून आलं असून व्यवसाय सुरू करण्याआधीच परवाना मिळवावा असंही या सूचनेमध्ये म्हटलं आहे. गेल्या महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर 3.21% वाढला आहे. त्याआधीच्या म्हणजे जानेवारी महिन्यात हा दर 2.74% होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात हा दर खाद्यान्नांच्या बाबतीत 3.47% पोचला. सोनं, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमचे दागिने, खोबरं, टोमॅटो, कॉलीफ्लॉवर इत्यादींच्या दरात मोठी वाढ दिसून आली. याउलट कांदा, लसूण, बटाटा, तूर, लिची इत्यादींचे दर कमी झाल्याचं यात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि इराण यांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये गेल्या काही दिवसात झालेल्या चर्चांमध्ये व्यावसायिक जहाजांची सुरक्षितता आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. इराणमध्ये 9,000 भारतीय असून तेहरानमधून अनेक भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. अझरबैजान आणि आर्मेनियामार्गे निघून जाऊ इच्छिणाऱ्यांना व्हिसा आणि अन्य मदत करण्यात येत आहे असं जयस्वाल म्हणाले. बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीवकडून आलेल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या विनंतीविषयी जयस्वाल म्हणाले की 2017 बांगलादेशाला मोठ्या प्रमाणावर डिझेल निर्यात सुरू आहे आणि भारताची शुद्धीकरण क्षमता, देशांतर्गत गरज आणि इंधनाची उपलब्धता लक्षात घेऊन श्रीलंका आणि मालदीवच्या विनंतीचा आढावा घेतला जाईल असं जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. इराणनं होर्मुझच्या समुद्रधुनीतून भारतीय तेलवाहू जहाजाला परवानगी दिल्यानंतर काल एक तेलवाहू जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचलं. या तेलवाहू जहाजातून 1,35,335 टन कच्चं तेल आलं असून जवाहर द्वीप इथं हे तेल उतरवून घेण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याची माहिती मुंबई बंदर प्रशासनाने दिली आहे. शेजारी देशांवर इराणचे हल्ले सुरूच राहतील असं इराणचे नवनियुक्त सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजदपा खामेनी यांनी आज सांगितलं. होर्मुझची समुद्रधुनी बंद करण्याचा लाभ उठवला पाहिजे असं ते म्हणाले. त्यांच्या नियुक्तीनंतरच हे पहिलंच भाष्य सरकारी दूरचित्रवाहिनीवर वाचून दाखवण्यात आलं. खामेनी स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. एका शाळेवर झालेल्या हल्ल्यासह युद्धात मारल्या गेलेल्यांचा बदला घेण्याची शपथ त्यांनी घेतली. इराण त्याच्या शत्रूकडून भरपाई मिळवेल, वसूल करेल त्यासाठी त्यांनी नकार दिला, तर इराण त्यांच्या मालमत्तेमधून घेईल किंवा त्यांनाही तेवढीच हानी पोचवेल असंही ते म्हणाले. इथियोपियामध्ये आलेल्या मुसळधार पावसामुळे 3 जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये 50 जणांचा बळी गेला असून 125 लोक बेपत्ता आहेत. इथियोपियाच्या प्रशासनाने ही माहिती दिली. इथियोपियातल्या गाचोबाबा, कांबा आणि बोंके जिल्ह्यात दरडी कोसळल्या असून आपत्ती व्यवस्थापन दल मदतकार्य करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 829 अंकांची घसरण झाली आणि तो 74,034 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 228 अंकांची घसरण नोंदवत 23,639 अंकांवर बंद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या व्यावसायिक ग्राहकांना आजपासून गॅस पुरवठा सुरू. घरगुती ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा नसल्याचा सरकारचा पुनरुच्चार. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या नोंदणीसाठी शहरी भागात 25 तर ग्रामीण भागात 45 दिवसांचं अंतर ठेवणं बंधनकारक. रेशन दुकानांवर रॉकेलची विक्री सुरू. पालकांचं पद आणि प्रतिष्ठा वगळून केवळ उत्पन्नाच्या आधारे ओबीसी आरक्षणातला क्रिमी लेअर दर्जा ठरवता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शेजारी देशांवरचे हल्ले सुरूच ठेवण्याचा इराणचा नवनियुक्त सर्वोच्च नेत्यांचा इशारा. आणि इथियोपियामध्ये भूस्खलनात 50 जणांचा मृत्यू, 125 लोक बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.